पाठ पाच,
मराठी भाषा विविध पैलू। 12 मराठी भाषेच्या विविध बोली, एक झलक। गट एक क,
प्रमाण भाषाच पण एका शतकापूर्वीची। आजकालचा काळ सभा, परिषदा, संमेलने यांचा आहे। राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक सभा तर प्रसिद्धच आहेत, पण याशिवाय विशिष्ट धंदेवाल्यांच्या व जातीच्या सभाही नेहमी होत असलेल्या आपण पाहतो। ही सभांची साथ समाजाच्या शिखरापाशी उद्भवून खाली पसरत पसरत हल्ली किती खोल जाऊन पोहोचली आहे हे मला नुकतेच पाहावयास मिळाले। गेल्या महिन्याच्या आरंभापासून आमच्या गावात रोज नवे नवे चेहरे दिसावयाला लागले। पहिल्याने तर आगंतुक पाहुण्यांचा आम्हाला उमजच पडेना आणि त्यांच्या ठावठिकाणांचाही पत्ता लागेना, पण ते गावात येण्याला आणि गावातील चोऱ्यांची संख्या वाढण्याला एकच गाठ पडली।